Saturday night for us until we're doing that deal.
Manahan ang aking hindi yudhya parang manaha manasastu para buddhihi yo buddhihi parasastu saha evam buddhihi param buddha samstabhya atmanam atmana jahi shatru mahakaho kamarupam burakunam itrava itrava रुचाई आणि रुचाईचा वा असे दोन श्लोक आज इथे या महोत्सवामध्ये सोयीकरता म्हणून घेतली आहे. माझं आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य असं की हरिभक्त परायण किशोर महाराज सेवेच्या वेळेला स्वत हजर राहतात. तसंच हरिभक्त परायण कानडे गुरुजी आहेत, अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी म्हणून हजर आले. हजर साखरे महाराजांचा मठ आहे श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर हे पुण्यातलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे. नाना महाराज साखऱ्यांनी ज्ञानेश्वरीची फार मोठी सेवा केली. ज्ञानेश्वरीवर प्रत्येक ओळीवर त्यांनी यथोचित उत्तम असा अर्थ केला. प्रवचनाकरता म्हणून जी ज्ञानेश्वरी संदर्भ म्हणून समोर असते ती साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी ठेवायची अशा प्रकारे माधवनाथांचा रिवाज होता. त्यांनी जेव्हा निरूपणाला सुरुवात केली, प्रवचन सेवा करण्यासाठी म्हणून सुरुवात केली, तेव्हा याच मठामध्ये येऊन त्यांनी ज्ञानेश्वरी खरेदी केली आणि रोज स्वांतर सुखाय त्यांचं दुकान होतं. ते दुकान बंद केल्यानंतर घरी आपल्या पत्नीला ज्ञानेश्वरी सांगायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या ज्ञानेश्वरी निरूपणातून हळूहळू एक श्रोत्यांचं मंडळ तयार झालं. त्याच्यातून एक फार मोठं असं कार्य देखील उभं राहिलं. अर्थात स्वामीजी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी प्रमाण म्हणून धरत असल्यामुळं त्यानंतर आम्ही सर्वजण देखील ही साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी समोर ठेवून प्रवचन करायला शिकलो. हा जो तिसरा अध्याय आहे, हा तिसरा अध्याय सांख्य कथनानंतर आलेला असा अध्याय आहे. भगवंतांनी ज्ञान सांगितल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये आणि हे ज्ञान अंगात मुरवलेल्या पुरुषाची लक्षणं सांगितल्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीला जी स्थितप्रज्ञ लक्षणं म्हणून प्रसिद्ध आहेत, अर्जुनाने भगवंतांना असा प्रश्न विचारला की जर तू ज्ञानाला इतकं महत्व देत असशील तर मी ज्ञान संपादन करून कर्म न करता तसाच राहतो, तरी देखील तू कर्म करण्यासाठी मला का प्रवृत्त करतोस? तू एकदा कर्म महत्वाचं आहे असं म्हणतोस, एकदा ज्ञान महत्वाचं आहे असं म्हणतोस, मला एक काय ते निश्चित सांग. आणि भगवंतांनी अर्जुनाला जी ज्ञानाची लक्षणं आहेत ते ज्ञान कर्माच्या मार्गामधूनच प्राप्त होतं अशा प्रकारचा उपदेश केला. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेन्द्रियैहि कर्मयोगम असत्तः स विशिष्यते. इंद्रियांचं आपल्या मनानेच नियमन करून, कारण कर्म करत असताना इंद्रियांचं संपूर्ण नियमन हे शक्य नाही. जर इंद्रियांचं संपूर्ण नियमन करायचं असेल तर कर्मच घडणार नाही. त्यामुळं कर्म करत असताना कर्मेंद्रियांचं मनतः नियमन जर करता आलं तर अशा बेताने कर्म करता येणं शक्य आहे की कर्मेंद्रिय तर कर्मामध्ये असतीलच आणि कर्म घडत असेल, पण त्या कर्मांचा जो धोका आहे, त्या कर्मांपासून जे दोष आहेत, तर ते दोष देखील टाळता येतील. याच्याकरता नियत कर्म जी आहेत तर ती करायला भगवंतांनी सांगितली. नियतम गुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ही अकर्मणा. तू नियत म्हणजे स्वभाव प्राप्त वाट्याला आलेली, तुझ्या अधिकाराप्रमाणे तुला मिळालेली अशी कर्म केवळ कर, आणि जी कर्म करशील ती कर्म तू यज्ञ प्रित्यर्थ कर. यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र लोकः अयम कर्म बंधनः. जी कर्म करशील ती कर्म तू यज्ञ प्रित्यर्थ कर. यज्ञ प्रित्यर्थ कर्म याचा अर्थ कर्म करत असताना मी आणि माझ काढून कर्म कर. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पारखा तो संन्यासी गाण निरंतर. ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा आणि हे ती परमसेवा मज सर्वात्मकाची. सर्वात्मक असलेला जो मी व्यापक असा प्रभू त्याची जर सेवा करायची असेल तर कर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. स्वाधिकाराचे मी नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोणिया. स्वाधिकाराप्रमाणे जे वाट्याला आलं स्वभाव प्राप्त असं कर्म ते विधी गौरवपूर्वक शृंगारून तू करायला शिक. मी आणि माझं काढून कर्म करणं ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जे कर्म घडेल ते कर्म सेवाभावाने घडलं पाहिजे. ही सेवा निसर्ग मात्राची सेवा, मनुष्य मात्राची, अन्य मनुष्य मात्रांची सेवा आणि भूत मात्रांची सेवा अशा प्रकारची सेवा करणं याला भगवंतांनी यज्ञ असं म्हटलं. यज्ञार्थात कर्मणा याचा अर्थ मी आणि माझं काढून केलेली कर्म, सेवेनी केलेली कर्म, आणि त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ त्याग नको. त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ भाव नको. स्वार्थ त्यागाने केलेली कर्म, कर्म आणि त्या कर्मांची येणारी फळं ही अंतिमत आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या इंद्रियांना त्याकरताच अर्पण व्हावी अशा भावानी कर्म करू नयेत. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे समर्पण बुद्धीनी केलेली कर्म. सेवा, समर्पण, स्वार्थ त्याग आणि मी आणि माझं काढून केलेली कर्म हे भगवंतांच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या यज्ञाचं स्वरूप आहे. कर्माच्या प्रकरणामध्ये म्हणून जो यज्ञ सांगितला त्याचं हे स्वरूप आहे. अशा प्रकारे जेव्हा कर्म घडतात तेव्हा मनुष्य हा स्वभावतः परमात्मा भावाला प्राप्त होतो. तो कसा प्राप्त होतो ते सांगत असताना भगवंतांनी मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा असा उपदेश अर्जुनाला केला. सर्व कर्म मला अर्पण करून तू कर. ही कर्म करत असताना मी आत्मा आहे, मी देह मन बुद्धी नाही अशा प्रकारची आठवण सतत चित्तामध्ये ठेवून तू कर्म कर. तू फलाचा टाकून कर्म करायला शिक, तू ममत्व टाकून कर्म करायला शिक, आणि कर्माचा अभिनिवेश टाकून कर्मापासून निर्माण होणारा ज्वर म्हणजे फलाचा, त्या फलाशीकरता कर्म करणं, ममत्व त्या ममत्वाकरता त्या ममत्वाच्या प्रेरणेने कर्म करणं, अशा प्रकारचा ज्वर रहित होऊन विगत ज्वर होऊन तू कर्म कर, अशी कर्म जर तू करशील तर तू परमात्मा भावाला प्राप्त होशील, अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी केल्यानंतर अर्जुनाला असा प्रश्न पडला, जर हे इतकं सोपं असेल तर सर्व मनुष्य मात्र या प्रकारे कर्म करायला प्रवृत्त का होत नाही? स्वाभाविक प्रश्न आहे. जर हे सगळं इतकं सरळ तंत्र असेल आणि त्यांनी मिळणारा लाभ देखील इतका विलक्षण असेल तर अशा प्रकारची कर्म मनुष्य मात्रांच्या हातून घडत का नाही? त्याच्या विरुद्ध अशी कर्म तर सोडा, पण मनुष्य पापाचरणाला प्रवृत्त होताना दिसतो तो का? असा अर्जुनाने प्रश्न विचारला. असं केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा अनिच्छन अपि वाचनेव बलादिव नियोजिता. आपली इच्छा नसताना दुसऱ्या कोणीतरी बलपूर्वक जणू नियोजन केलेलं आहे, इतका अगतिक होऊन मनुष्य पापाला प्रवृत्त का होतो? अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. तेव्हा भगवंतांनी उत्तर दिलं की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप मा विज्ञेनम इह वैरिणम. कर्मयोग जर यथा शक्य म्हणजे पूर्ण शक्यतेप्रमाणे, आपल्या स्वतःच्या पूर्ण शक्यतेप्रमाणे जर आचरला गेला तर त्यातच आत्मउन्नतीची सर्व बीज पेरलेली आहेत. पण अशा प्रकारचा कर्मयोग आचरला जात का नाही आणि त्याच्या विरुद्ध पापाचरण का घडतं? तर भगवंतांनी उत्तर दिलं की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. काम आणि क्रोध यामुळे हे सगळं घडतं. विनोबांनी याच्यावर खूप मार्मिक अशी टीप दिलेली आहे. पूर्वजन्म संस्कार, सामाजिक परिस्थिती, या जन्मातले संस्कार, वेगवेगळ्या प्रकारे आलेले अनुभव आणि त्या अनुभवामुळे पापाचरणाची प्रेरणा, अशा प्रकारची काम अशा प्रकारची मीमांसा पापाचरणाकरता प्रसंगी पूर्ण केली जाते की या गोष्टींमुळे पाप घडतं. पण विनोबा असं म्हणतात की या गोष्टी वर करणी जरी खऱ्या वाटल्या तरी देखील आपल्या ज्याच्या त्याच्या अंतःकरणात असणारी पापाचरणाबद्दलची सूक्ष्म प्रेरणा मनुष्याला पाप करायला भाग पाडते. स्थूलतः जरी पापाची प्रेरणा वाटली नाही तरी देखील आपल्या अंतःकरणात असलेल्या एका सूक्ष्म इच्छेने मनुष्य पापाचरणाला प्रवृत्त होतो आणि ही आपल्याच ठिकाणी असणारी सूक्ष्म इच्छा पापाचरणाची म्हणजेच काम एष क्रोध एष. आपल्याच आत असणारे हे काम आणि क्रोध यामुळं मनुष्य अशा प्रकारच्या पापाचरणाला प्रवृत्त होतो. काम आणि क्रोध याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढं कडक लिहिलेलं आहे तेवढं मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये अन्य ठिकाणी फार कमी कडक लिहिलं असेल. सर्वात कडक अशी भाषा ज्या ज्या ठिकाणी वापरलेली आहे अशा अनेक ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे याच्यावरच्या ओव्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कामक्रोधांनी जेणे सत्याचा भोगसा काढला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो गंभूर रविला जरीही साध्वी शांती नागरी मग माया मांगी शृंगारली ती करवी विटाळविली साधू हृदय इही विवेकाची त्राय फेडी वैराग्याची खाल काढली जितया मान मोडली उपशमाची की ही संतोष अवर्ण खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रूप तांडिले उपडून या हे जळे विण बुडविती आगी विण जाळीती न बोलता कवळीती प्राणी यातात प्राणी याते हे शस्त्रे विण साधिती डोळे विण बांधिती ज्ञानी याती तरी वैधिती पैज ठेवली हे काम आणि क्रोध आहेत ना तर त्यांची आवडती शिकार म्हणजे ज्ञानी पुरुष ज्ञानी असेल त्याला पैज घेऊन येऊन पकडतात लोकांनी पाया पडावं लोकांना हात उंचावून आशीर्वाद द्यावेत मठ करून राहावं खूप मोठा शिष्य संप्रदाय जमा करावा आपल्याजवळ जे ज्ञान आहे शब्द ज्ञान ते शब्द ज्ञान फार थोर मानावं ज्ञानी मनुष्य देखील याच्यात भरपूर सापडतो इतका सापडतो की त्या ज्ञानाचा देखील एक अहंकार निर्माण होतो आणि या ज्ञानामुळं एक वेळ तो कामाला आणि क्रोधाला बळी पडतो या ज्ञानापोटी तो संपत्ती जमा करतो या ज्ञानापोटी त्याचा आवाज तो संग्रह होतो इतका की इन्कम टॅक्सची देखील धाड पडते सर्वांचं लक्ष वेधलं जातं कुठून सुरुवात केली तेव्हा कसा होता आणि आता एवढी घरं झाली कशी एवढे बंगले झाले कसे एवढ्या गाड्या आल्या कुठून कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम भगवंतांनी जे सांगितलंय तर ते ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानी जो स्वतःला ज्ञानी समजतो तो तर यांचा एकदम सॉफ्ट टार्गेट आहे सर्वात प्रथम पकडला जातो तो ज्ञानी हे जळे विण बुडविती आगी विण जाळीती न बोलता कवळीती प्राणी यात्राते हे शस्त्रे विण साधिती डोरे विण बांधिती ज्ञानी यासी तरी वधिती पैज ध्वनी अशा प्रकारचा हा काम आणि क्रोध या गोष्टींच्या संदर्भामध्ये निवाडा करणारा असा हा श्लोक आपण निरूपणाकरता घेतलेला आहे भगवंत असं म्हणतात की इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः इंद्रिय जिंकून इंद्रियांच्या ठिकाणी असणारा काम घालवणं ही फार मोठी थोर अशी गोष्ट कारण इंद्रियच मुळात विषयांपेक्षा श्रेष्ठ विषयाची मातब्बरी जर इंद्रिय सक्षम असेल तर जर इंद्रिय सक्षम नसतील विषय सेवन करायला तर विषयांची मातब्बरीच नाही त्यामुळे विषय सेवन करणारी जी इंद्रिय आहे ती इंद्रिय विषयांपेक्षा अधिक श्रेष्ठ असं समजलं गेलेलं आहे इंद्रिय आणि पराणी आहू इंद्रियेभ्य परम मनः इंद्रिय जशी विषयांपेक्षा श्रेष्ठ तशी मन हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ मन जर अनुकूल नसेल तर सर्व विषय समोर असून देखील विषय सेवन करता येणार नाही पंचपक्वांनांचं ताट समोर आहे पण मनस्थिती नाही तर पंचपक्वांनांचं जेवण गोड लागणार नाही जेवण जेवावं अशी देखील इच्छा होणार नाही इंद्रियांपेक्षा मन हे अधिक श्रेष्ठ आहे कारण मन अनुकूल नसेल तेव्हा विषयांची आणि इंद्रियांची मातब्बरी नाही मनसस्तु परा बुद्धी मनापेक्षा बुद्धी हे अधिक श्रेष्ठ मनाने ठरवलं विषय सेवन करायचा पण बुद्धीचा जर तसा निश्चय असेल बुद्धी जर व्रतस्थ असेल तर मनाचे असे जे येणारे आणि जाणारे असे तरंग असतात या तरंगांना बुद्धी सहज बाजूला ठेवू शकते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कितीतरी उत्तम सुशिक्षित शिकलेल्या
वकील डॉक्टर अशा मंडळींनी देखील पैसे मिळवणं, उपभोग घेणं पैशाचा, या गोष्टीकडे पाठ फिरून खादी वापरायला सुरुवात केली. हे बुद्धी पुरस्कार त्यांनी अवलंबिल. एकदा बुद्धीने अवलंबिल तर मग जीवनाच्या जीवन तशी घडली. सगळी जीवनाच्या जीवन निर्व्यसनी साधी उत्तम संस्कारित अशी होऊ शकतात जर बुद्धी अनुकूल असेल तर, जर बुद्धीने मनावर घेतलं तर. म्हणून मनतस्तु परा बुद्धी यो बुद्धे हे परतस्तु सहा. आणि बुद्धीच्या पलीकडे जो आहे तो या बुद्धीपेक्षा अधिक श्रेष्ठ होईल, तो परमात्मा. एवं बुद्धे हे परम बुद्धवा. अशा प्रकारे बुद्धीच्या पलीकडे जो आहे त्याचा बोध घेऊन एवं बुद्धे हे परम बुद्धवा संस्तभ्य आत्मान आत्मना. आपल्या स्वतःला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून, आपल्या स्वतःची आत्म्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रतिष्ठा करून, संस्तभ्य आत्मान आत्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. कामरूपी अत्यंत दुर्वर्तनी अशा शत्रूला, शत्रूचा नाश करावा असं भगवंतांनी सांगितलं. याच्यामध्ये अडचण अशी आहे की काम, क्रोध आणि योग या तीन गोष्टी स्वरसवाहिनी म्हणून सांगितलेल्या आहेत, आपल्या प्रकृतीत मिसळलेल्या अशा सांगितलेल्या आहेत. म्हणजे रक्ताचाच गुण म्हणून सांगितलेले आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षट ऋतू सांगितलेले आहेत त्याच्यातले पहिले तीन ऋतू काम, क्रोध आणि लोभ हे आपल्या रक्तातच आहेत. आपल्या जन्माबरोबरच आपली साथ संगत करताय. भगवंतांनी देखील हे मान्य केलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. एतैर विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. म्हणजे ज्या देहामध्ये आल्यानंतर मग ज्ञान प्राप्त होणार. नरदेह परम दुर्लभ येणे घडे अलभ्याला दुर्लभ ते सुलभ होत आहे. लख चौऱ्याऐंशी फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया कमल मुख राम भजन कोटिया. नरदेहाची एक महती आहे. या नरदेहामध्ये येऊन ज्ञान प्राप्त होईल. पण अडचण अशी आहे की हे काम, क्रोध यांचा देखील खारा मनामध्येच आहे, इंद्रियांमध्येच आहे, बुद्धीमध्येच आहे. म्हणजे ज्याचा उपयोग करून ज्ञानाला प्राप्त करायचं त्याच्याच ठिकाणी हे काम, क्रोध आणि लोभ ठाण देऊन बसलेले आहेत. त्यामुळं यांना दूर करण्यासाठी म्हणून जो जो उपाय करून ते उपाय अंगलट देखील येण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तैसे उपाय इजती देते तेथे यातीच होती विरजे. जे जे उपाय आपण करू तर त्यांनी कदाचित हे काम, क्रोध, लोभच पक्के होत जातात. ती गोष्ट आहे ना संन्याशाच्या संसाराची गोष्ट. एक संन्यासी एका चंद्रमोळी झोपडीमध्ये राहत होता आणि त्या झोपडीमध्ये राहून तो अगदी पोटासाठी आवश्यक तेवढी भिक्षा मागून आणत असेल आणि उर्वरित सर्व काळ आत्मचिंतनामध्ये तो निमग्न राहत असेल. तत्व पदार्थ चिंतन, मी कोण आहे, मी तोच आहे, कशा पद्धतीने मी तोच आहे, मीच स्वरूप काय, त्या परमात्म्याचं स्वरूप काय, मी परमात्मा कसा होऊ शकतो, अशा संबंधित चिंतन, मनन, विवरण आपल्या आपल्याशी, ध्यान, साधना अशा प्रकारे तो वेळ घालवत असे. पण त्याला अडचण अशी येऊ लागली की त्याच्यापाशी असणारं जे वस्त्र होतं, एकमेव वस्त्र म्हणजे लंगोटी, एक नेसायची लंगोटी आणि एक टांगलेली दोरीवर टांगलेली लंगोटी, उंदीर ती लंगोटी चोचवत असत, घेऊन कुठेतरी वेळात वगैरे जात असत आणि वारंवार भिक्षेच्या बरोबर त्याला लंगोटी देखील कोणाकडून तरी मागून घ्यायला लागत असत. म्हणून त्याला एकाने असा सल्ला दिला की महाराज तुम्ही भिक्षा मागता आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन उत्तम जगता, तुमच्यावर वारंवार लंगोटी मागण्याची वेळ येते. उंदरांचा हा जो उपद्रव आहे त्याच्याकरता म्हणून तुम्ही मांजर का पाळत नाही? त्यांनी मांजर पाळायला सुरुवात केली. त्या मांजराकरता म्हणून देखील स्वतःच्या भिक्षेबरोबर मांजराकरता देखील दूध मागायला सुरुवात केली. तर एका भल्या गृहस्थांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही दूध जे प्रत्येक ठिकाणी मागता, मागून आणता, त्याच्याऐवजी मी तुम्हाला एक गाय देतो, ती गाय तुम्ही तुमच्याकडे ठेवा, त्या गायीचं दूध मांजराला द्या, तुमची लंगोटीही सुरक्षित राहील, मांजराचंही पोषण कसं करायचं ही अडचण दूर होईल. म्हणून त्याला गाय दिली. पण त्या गायीला चारा, तर त्याच्याकरता एका गृहस्थांनी एक छोटासा शेताचा तुकडा त्याला दिला. या ठिकाणी चारा निर्माण होईल, गवत होईल, ते गाय खात राहील. तो चारा व्यवस्थित तयार करणं, कापणं, तो त्या गाईला घालणं, याच्यासाठी एक माणूस नोकर नेमण्यात आला. त्या नोकराबरोबर त्या नोकराचं एक कुटुंब तिथं आलं. कुठून सुरुवात झाली? तर केवळ आपली एक लंगोटी कशी सुरक्षित ठेवायची इथपासून सुरुवात झाली. पैसे उपाय इजती जैजे तेचे याचीच होती विरजे, याच गोष्टींच्या विरोधात जातात. जे जे उपाय करू ते याच्या विरोधात जातात. चौदा विद्या आणि 64 कला या परमात्म्याकडे घेऊन जाणाऱ्या असतात. म्हणून आम्ही ध्यानाच्या बरोबरच संगीत देखील शिकू. हनुमंत गात होते, समर्थ गात होते, विवेकानंद गात होते, भगवत भक्त गात होते. आतापर्यंत आपल्याला देखील गाणं यायला पाहिजे. म्हणून त्याच्याबरोबरीने गाण्याची कला शिकायला लागला. हळूहळू गाण्याची कला आत्मसात झाली. कोणीतरी बोलवायला लागलं, तुम्हाला येतं ते आम्हाला म्हणून दाखवा, जायला सुरुवात झाली. भगवंताकरता जे गाणं करायचं त्याच्याऐवजी बिदागी मिळायला सुरुवात झाली. ती बिदागी चांगली मिळते आहे असं वाटायला लागलं. तर ध्यान आणि या गोष्टी आहेतच ना, पण जाता जाता होत असेल तर हे का नको करायला? म्हणून गाऊन पैसे मिळवायला लागला, सहज आवड म्हणून चित्र काढायला लागला. भगवंताची चित्र काढायची, उत्तम उत्तम काढलेली चित्र ही चांगल्या चांगल्या लोकांच्या घरात गेली तर खूप चांगलं आहे, एक प्रदर्शन का नाही भरवत. त्या चित्रांना खूप चांगली मागणी आली, त्याच्यातून पैसे मिळवायला लागले. ध्यान वगैरे बाजूला राहिलं, चित्रच काढत बसला. आपलं जे पुरातन वाङ्मय आहे तर ते जतन करायचं म्हणून रुद्र शिकला, पौमान शिकला, अथर्वशीर्ष शिकला, देवी महिम्न शिकला. मग कोणीतरी बोलवायला लागलं की या, श्रावणी सोमवार आहे, रुद्र म्हणायला या, रुद्र म्हणायला जायला लागला. मग तो नियमित धंदा होऊन बसला. दक्षिणा मिळायला लागली, जेवणं व्हायला लागली. जो जो उपाय करू, अगदी पारमार्थिक उपाय देखील, त्या त्या गोष्टींपासून काम क्रोधच निर्माण व्हायला लागले. अशा प्रकारची अडचण कशाकरता ही अडचण आहे? कारण इंद्रियांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या ठिकाणी यांची वस्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणोनी हाटी आते जेनिदे हीच जगी, हाठ योगी देखील या कामक्रोधांनी जिंकले जातात. म्हणून तू जर काही करायचं असेल तर तस्मा त्वम इंद्रिय आणि आदौ नियम्य भरतर्षभ, म्हणून तू जर काय कर तर आधी प्रथम इंद्रियांना तू आवड, इंद्रियांचं तू प्रथम नियमन कर. तुम्ही जर परमार्थ केवळ विरंगुळा म्हणून ऐकत असाल तर गोष्ट निराळी, पण या परमार्थामुळे तुम्ही आत्मस्वरूपाला प्राप्त व्हाल जर ठरवलं तर. ज्याला देवदर्शन असं म्हणतात, ज्याला आत्मदर्शन असं म्हणतात, ज्याला स्वरूपबोध असं म्हणतात, तो स्वरूपबोध ते आत्मदर्शन याच जन्मामध्ये तुम्हाला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नुसत्या ऐकण्याच्या कुठेतरी पुढे जाण अर्जुनाला सांगताय, तू आता काय करायला पाहिजे हे सांगताय. तुम्ही काय करायला पाहिजे जर ऐकत असाल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तस्मात क्वम इंद्रियाणि आदौ नियम. तर मग हे क्रम प्राप्त राहतं की ज्या ठिकाणी काम क्रोध लोभ यांची वस्ती आहे त्या इंद्रियांचं नियमन करणं हे अग्रक्रमाने करायला पाहिजे. भगवंत असं म्हणतात, तस्मात क्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ, म्हणून तू प्रथम इंद्रियांना आवड. इंद्रियांना आवड याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर भगवत दर्शन हे जीवनाचं परम कर्तव्य किती कर्तव्य ठरवलेलं असेल तर तुम्हाला तुमचे डोळे आवरून धरायला लागतील. डोळे तुम्ही झारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही आविकारे कान माझ्या विठोबाचे गुणगान. मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी. अशा प्रकारे जर करता आलं तर तेही तुमचं ऐकणं ही सात्विक करमणूक होईल, त्याच्यातून तुम्हाला विशेष काही मिळणार नाही. गणपती उत्सव आहे, सगळा गाव आरास पाहण्यासाठी म्हणून इकडं तिकडं फिरतो आहे, पायपीट करतो आहे. तस्मात त्वम इंद्रिय आणि आदौ नियम हे भरदर्शन, तुम्हाला मात्र तुमची इंद्रिय आवडायला लागतील. अनेक ठिकाणी संगीत महोत्सव चाललेला आहे, रात्री एक दीड दोन वाजेपर्यंत तुम्ही जागून आलात तर मग सकाळी सहा वाजता तुमच्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसणार नाही. तस्मात त्वम इंद्रिय आणि आदौ नियम्य भरतर्षभ हे श्लोक म्हणून म्हणून गुळगुळीत झालेत असं मला वाटतं. या श्लोकामध्ये आम्ही काय जीवन जगायला पाहिजे याच्याविषयी भगवंत आपल्याला सांगतायत याचं भान ठेवून आपण हे ऐकू. आता जर आपण ऐकलं तर आपल्या ठिकाणी भगवंताचं प्रेम जसंच्या तसं ज्या प्रकारे अर्जुनाला प्राप्त झालं तसं आपल्याला प्राप्त होईल. तुम्ही असं समजू नका की आरास न पाहण्याने फार तडफड होईल मनाची, तुम्हाला समाधान देखील त्याच्यामध्ये होईल. तुम्ही जे काही ध्यान कराल त्याच्यातून तुम्हाला समाधान होईल, जी काही तुम्ही आळंदी पंढरी कराल त्याच्यातून तुम्हाला समाधान होईल. त्याच्याकरता तुम्हाला उटीला जायला नको, फक्त थोडं धैर्य दाखवा, इंद्रिय नियमन करण्याचं धैर्य दाखवा. आणि हे धैर्य जर दाखवलं नाही तर कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा या गोष्टींनी इतका सोपा असलेला कर्मयोग साधला नाही असं सिद्ध होतं. तस्मात त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ, म्हणून प्रथम तुम्ही इंद्रियांचं नियमन तू कर असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. पापमानं प्रजेति येनं ज्ञान विज्ञान नाशनम। हा जो पापी आहे, कोण काम क्रोध, जे पाप करायला भाग पाडतात, पापाचरणाला भाग पाडणं ही एक गोष्ट आणि अंतःकरणातच पाप प्रेरणा निर्माण करणं ही अजून एक गोष्ट, या दोन्ही अंगांनी तो पापमान असा। अशा प्रकारे जो पाप निर्माण करतो अशा काम आणि क्रोधांचा पापमान प्रजेही येणं, तू त्याचा त्याग कर। भगवंतांनी सांगितलं की प्रथम तू नियमन कर, असं वर्षानुवर्ष नियमन केल्यानंतर मग काम आणि क्रोध यांचा त्याग देखील करता येईल। काम आणि क्रोधांचा त्याग आणि आत्मभावाचा स्वीकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। जर काम आणि क्रोधांचा त्याग घडला, प्रथम नियमन आणि मग त्याग, जर नियमन अंगात मुरलं तर मग त्यागाचं मोठं विशेष वाटत नाही। पण नियमन पुढचं अंगामध्ये मुरलं पाहिजे। स्वामीजी म्हणत असत की ज्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिल्या नंबरनी उत्तीर्ण होण्याचं ध्येय आहे तो आता काही गोष्टींचा त्याग करेल। मित्रमैत्रिणी, हॉटेल, पार्ट्या, रात्री उशिराने घरी येणं, गप्पा गोष्टीत वेळ घालवणं, या सर्व गोष्टी तो बाजूला ठेवतो। या त्यागाचं स्वरूप हे आहे, या त्यागाने मिळणारी गोष्ट फार मोठी आहे। कारण हे काम आणि क्रोध काय करतात, भगवंत असं म्हणतात की ते ज्ञानाचाही नाश करतात आणि विज्ञानाचाही नाश करतात। तापमानम प्रजेही येनम ज्ञान विज्ञान नाशनम, यांनी जर काही केलं असेल तर ज्ञानाचा नाश केलेला आहे, यांनी ज्ञानाचा नाश कसा केलेला आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ लक्षणं सांगताना ध्यायतो विषयान पुसा संगा तेषु उपजायते, संगा संजायते कामा, कामात क्रोधा अभिजायते, क्रोधा भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशा बुद्धिनाशा, बुद्धिनाशा प्रणश्यती। अशी एक आत्मनाशाची, बुद्धिनाशाची अशी एक प्रक्रिया, परंपरा अशी भगवंतांनी सांगितलेली आहे। विषयाचं चिंतन केल्यामुळं, विषयाचं ध्यान केल्यामुळं विषय हा हवा हवाचा वाटायला लागतो, त्याच्यात गोडी निर्माण होते, विषय हा कमनीय होऊन जातो। किती चिंतन करू असं होतं, आणि विषय याचा अर्थ मूळ काम प्रेरणा, आणि दुसरं म्हणजे डोळ्यांचे विषय, कानांचे विषय, स्पर्शाचे विषय आदी देखील विषयांमध्येच मोडतात। त्यामुळे मूळ काम आणि या ज्या कामना आहेत यांच्या संबंधीचं चिंतन, यांच्या संबंधीचं ध्यान, यामुळं ध्यानाने हा विषय पक्का व्हायला सुरुवात होते, त्याचा संघ जडतो। विषयी मनुष्य असतो तो विषयाचं सतत चिंतन करत असतो, त्याला चैन पडत नाही। मी नुकतीच एक गोष्ट वाचली, तसं म्हणजे अशा प्रकारची गोष्ट सांगायची की सांगू नये, पण आपण ज्यांना खूप आदरणीय असे समजतो त्या व्यक्तींच्या संदर्भात कशी गडबड उरते। खान अब्दुल गफार खान त्यांना सरहद्द गांधी असं म्हणत असत, म्हणजे गांधींचं जसं जीवन तसं गफार खानांचं जीवन। वायव्य सरहद्द प्रांतेच्या भागामध्ये ते गांधीजींसारखंच काम करत असत, त्यामुळे त्यांना सरहद्द गांधी असं म्हटलं गेलं। फाळणीनंतर तो सर्व भाग पाकिस्तानात गेल्यामुळे खान अब्दुल गफार खान देखील पाकिस्तानचे रहिवासी झाले. एक 15 वर्षापूर्वी त्यांनी भारताला भेट दिलेली होती. त्यांचं फार मोठं स्वागत झालं. त्यांना तो कोणता किताब दिला की त्याच्यावरून थोडस वादंग देखील निर्माण झालं. जो सर्वोच्च किताब, तो किताब खान अब्दुल गफार खानांना प्रदान करण्यात आला. भारतात येण्यासाठी खान साहेबांनी एक गुप्तअट घातलेली होती. ती गुप्तअट अशी की त्यांचा जो 10 दिवसांचा दौरा होता, त्या 10 दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांना किमान 1.5 कोटी रुपये तरी मिळाले पाहिजे. तो स्वीकार तर होईलच, या पुरस्काराचा स्वीकार तर होईलच, पण ते जिथं जिथं जातील त्या त्या ठिकाणी त्यांना काही ना काही स्वरूपामध्ये थैली अर्पण झाली पाहिजे. त्यांना मुंबईत थैली अर्पण झाली, त्यांना कलकत्त्यामध्ये थैली अर्पण झाली, त्यांना चेन्नईमध्ये थैली अर्पण झाली, त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी थैली अर्पण करण्याचा एक कार्यक्रम झाला. त्यांची व्यवस्था ज्यांच्यावर सोपवली त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की रात्री 2:30 दरम्यान खासाहेबांच्या घरामध्ये, म्हणजे राहत्या खोलीमध्ये जिथं उतरलेले होते तिथं दिवा दिसायचा. ते नेहमीप्रमाणे, म्हणजे गांधीजींसारखं जीवन असल्यामुळं, खासाहेब रात्री 8 वाजता झोपत असत. आदर्श जीवन. पण एकदा कशाकरता तरी काय लघवी लागलेली होती म्हणून ते उठले. त्यांची व्यवस्था सोपवलेली होती ज्यांना खासाहेबांची, ते तर त्यांना असं लक्षात आलं की खासाहेबांच्या त्या खोलीमध्ये दिवा लागलेला आहे. त्यांनी सहज गुपचूप डोकवून पाहिलं तर खा अब्दुल गफार खान हे त्यांच्या स्वीय सहायका समवेत थैली मोजत होते, पैसे मोजत होते. पैसे मोजण्याचं काम चाललेलं होतं आणि हा उपक्रम अव्याहत चालू होता. जितका काळ ते इथं होते तितका काळ रोज रात्री अशा रीतीने 1-1.5 वाजता ते जागत असत आणि 3 वाजेपर्यंत पैसे मोजून पुन्हा झोपत असत. काम, क्रोध, ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करतो. ज्ञानाचा तर नाश होतोच. विषयाचं चिंतन घडायला सुरुवात झाली की आत्मनाश हा अटळ असतो, म्हणजे त्याच्यापासून कोणी त्याला रोखू शकत नाही. जसा एखादा गाडा, ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे, उतारावरून सुटलेला गाडा आता त्याला धरणधरत खाली जाण्याखेरीज दुसरं काही पर्याय नाही. त्यांनी आता खाली खाली येत राहायचं, दुसरं काही करू शकत नाही. आता गडगडणं एवढंच जसं त्याच्या नशिबात, तसं विषयाचं चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या गडगडणं आत्मनाश हेच त्याचं भवितव्य. अशा प्रकारे विषयांचं जर चिंतन केलं तर विषयांचा संघ जडून जातो. तो संघ इतका अवास्तव प्रमाणात होतो की जेवत असताना तोच विषय आठवतो. मित्रमंडळींमध्ये मिसळत असताना देखील आपल्या विषयाचीच आठवण असते, तिथून आता लवकर सुटावं असं त्याला वाटायला लागतं. तो संघ हवा हवाचा वाटायला लागतो. संघ हा तेषु उपजायते, संघा संजायते कामहा. आणि हा संघ निर्माण झाला की मग पुढच्या पुन्हा एकदा काम पूर्ती करता म्हणून तो प्रवृत्त होतो. संघा म्हणजे विषयाचं भरपूर चिंतन घडल्यामुळं पुढच्या कामसेवनाची तरतूदच त्या चिंतनामध्ये भरून राहिलेली असते. कामात क्रोधा अभिजायते, आणि ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी क्रोध म्हणजे मनाचा क्षोभ देखील तेवढाच भरून राहिलेला असतो. काम आहे आणि जीवन एकदम तृप्त आहे, शांत आहे, उत्तम आहे असं शक्यच नाही. जे निष्काम जीवन आहे त्यालाच जीवनामध्ये शांती सुख समाधान मिळणार आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये काम आहे त्याच्या पदरी वखवखच येणार, त्याच्या पदरी तळमळच येणार, त्याच्या पदरी शुद्धताच येणार. क्रोधा भवती संमोहा, आणि क्रोध एकदा आला की त्याचं बुद्धीवर आक्रमण व्हायला सुरुवात होते. क्रोधामुळं बुद्धीला मोह निर्माण होतो. या मोहाचं स्वरूप काय असतं? या मोहाचं स्वरूप असं असतं एका ठिकाणी पैसा म्हणजे एवढी रुपयाची चवड आहे, शंभर शंभर रुपयाचं एवढं मोठं बंडल आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की हे 1,00,000 रुपये 10 बंडल आहेत. पण अशी जर वाढवत नाही तर एका बाजूला एवढी मोठी चवड आहे आणि इथं एका बाजूला ज्ञानेश्वरी आणि तुम्हाला निवड करायला सांगितली. या समूहाचं स्वरूप असं की तुम्ही असं म्हणता की ही चवड तर आपल्यापाशी ठेवू, ज्ञानेश्वरी कुठं जाते? हे त्या समूहाचं स्वरूप. विनोबा असं म्हणतात की मी असं म्हणत असे लहानपणी की मी कितीही रागवलो, अगदी कचकचीत रागवलो तरी देखील दुसऱ्या बाजूनी माझा स्वतःवर ताबा असतो, माझ्याबाबत काळजी करायचं कारण नाही. मी कितीही जरी रागवलो तरी माझ्यावर काही परिणाम होत नाही. ते म्हणाले, थोडं मोठं झाल्यानंतर आणि थोडा अजून विचार करायला समजल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की कचकचीत रागवणं हाच स्वतःचा ताबा गमावण्याचं लक्षण आहे. खूप कचकचीत रागून मी शांत राहिलो हे म्हणणं एकमेकांच्या विरोधात आहे हे नंतर माझ्या लक्षात आलं. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृती विभ्रमा. आणि संमोहाने जर काही होत असेल तर आत्मस्मृतीचा नाश होतो. संमोहाने जर काही होत असेल, संमोहाचे प्रसंग फार छोटे छोटे असतात, खूप छोटे छोटे. एकदम तुम्ही तुकाराम महाराज झाला आणि शिवाजी महाराज तुम्हाला खूप मोठा नजराणा घेऊन आले मगच तुमच्या मोहाची परीक्षा होईल असं समजू नका. छोटे छोटे प्रसंग असतात. किसन महाराजांचं प्रवचन आहे, त्या प्रवचनाला जायचं ठरवलेलं आहे, त्याच वेळेला तुमच्या घरी तुमचा खूप लहानपणीपासूनचा मित्र आला की ज्याच्याशी गप्पा मारायला देखील तुम्हाला आवडतं. छोटा समूहाचा प्रसंग आहे. अशा प्रकारच्या प्रसंगांना तुम्हाला तोंड द्यायला लागेल. एकदम खूप मोठा समूहाचा प्रसंग माझ्यावर गुजरेल आणि मगच मी निर्णय घेईन मी कसा जिंकलो हे दाखवीन असं नाही. हर घडी पराभव आहे, हर घडी विजय आहे. आपण असं म्हणावं की मी महाराजांच्या प्रवचनाला चाललेलो आहे, तुम्ही माझ्याबरोबर चल. ते प्रवचन झाल्यानंतर मग आपण गप्पा वगैरे काय ते करू. एक अशी शक्यता आहे की तो तुमच्याबरोबर येईल आणि मग नंतर तुम्ही त्याच्याबरोबर गप्पाही कराल. आणि दुसरी अशी शक्यता आहे की तो नाराज होऊन परत जाईल पण तुमची त्याला तयारी नाही. हे जे संमोहाचे प्रसंग आहेत, हे संमोहाचे प्रसंग जर जिंकता आले तरच आत्मस्मृती अखंड आपल्यापाशी राहील. आणि जर समूहाच्या प्रसंगी पराभूत झाला तर मग तुमची खैर नाही, मग आत्मस्मृती तुम्ही कायम ते वंचित होणार. प्रत्येक पराजय हा अंतिम पराजयाला कारण असाच असतो आणि प्रत्येक विजय छोटा छोटा हा अंतिम विजयाला कारण असतो. समूहात स्मृती विभ्रमा, समूहामुळे जर काही होत असेल तर आत्मस्मृतीचा विनाश होतो. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशहा, आणि जर स्मृती भ्रंश झाला अशा प्रकारे तर बुद्धिनाश, याचा अर्थ आत्मबुद्धीचा नाश होतो. एरवी खूप तेज चालणारी बुद्धी देव कुठे आहे असं म्हणायला लागते. एरवी खूप उत्तम असलेली अशी बुद्धी नास्तिकतेकडे झोपते. बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाश हा आत्मनाश. त्यामुळं ज्याचा बुद्धिनाश झाला त्याला जीवनामध्ये आणि काही मिळवता येणं शक्य नाही. शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती ही जीवनाची खरी मूल्य आहेत. आणि शांती देखील आत्मसंज्ञक शांती, आत्म्याची शांती. आत्म्याचं वर्णन उपनिषदांनी शांतः अयम आत्मा असं केलेलं आहे. हा आत्मा शांत स्वरूप आहे. शांत स्वरूप आत्म्याला जर जाणायचं असेल तर जो जाणणार आहे त्यांनी देखील त्या शांतीशी एकरूपता साधायला लागते. आणि ही एकरूपता तेव्हाच प्राप्त होते की जेव्हा देह मन बुद्धी याचा पूर्ण निराश होतो, त्यावेळेला आत्मसंज्ञक शांती प्राप्त होते. समाधान याचा अर्थ देखील आत्म्याचं समाधान. प्रेम याचा अर्थ सर्वत्र परमात्माच भरून राहिलेला आहे असं लक्षात आल्यामुळं निष्कपट निरहेतू सर्व भूतमात्रांवर असणारं आत्मवत प्रेम याला प्रेम असं म्हणतात. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे, ज्या प्रेमामध्ये इंद्रिय वृत्ती आहे त्याला प्रेमच म्हणत नाही. आणि जीवनाची ही खरी मूल्ये आहेत. ही मूल्य जर प्राप्त करून घ्यायची असतील तर तस्मा त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य, इंद्रिय आधी आवरून घ्यायला तू शिकलं पाहिजेस. आणि मग नंतर आवरून घेतलेल्या इंद्रियांमुळं आणि एकूण जीवनाच्या लागलेल्या पद्धतीमुळं सवयीमुळं काम आणि क्रोधांचा जीवनातून त्याग. स्वामीजी असं म्हणत असत की एखादा गणिती 2 × 2 = 4 इथपासून गणित शिकला लहानपणापासून, आणि पुढं मग चंद्रावर यान कसं उतरवायचं, मंगळावर यान कसं उतरेल, अशा पद्धतीची सूक्ष्म गणितं देखील करायला लागला. आता ही सूक्ष्म गणित तो करतो म्हणून हे जे सामान्य नियम आहेत 2 × 2 = 4 हे नियम तो काही बाजूला काढेल? ज्या नियमांना धरूनच त्याचं जीवन पुढे गेलेलं आहे तो हे नियम तर पक्के जवळ ठेवेल. तसं आधी ज्यांनी काम क्रोध हे नियमित केलेले आहेत, यांचं नियमन केलेलं आहे, तो नंतर देखील म्हणजे ज्ञान प्राप्ती नंतर देखील काम क्रोध यांना स्वाभाविकरित्या दूर ठेवेल. अशा रीतीने इंद्रिय ही श्रेष्ठ आहेत विषयांपेक्षा. म्हणून तू इंद्रियांच्या ठिकाणी असणारा जो काम आहे तो काम घालवण्याचा प्रथम प्रयत्न कर. इंद्रियांच्या ठिकाणी असणारा काम तर वरतः जाऊ देत, तू मनातून कामाचं चिंतन करत असेल ठीक आहे, चालेल. सुरुवातीच्या काळात तुझ्या बुद्धीतून तुला कामाला घालवता आलेलं नाही, चालेल सुरुवातीच्या काळात. पण आधी तू इंद्रियाच्या अंगाने तरी नियमन कर, कारण मनाला किंवा बुद्धीला जी काम आणि क्रोध यांची बळकट गवसणी बसलेली आहे तर ती इंद्रियांच्या विषय सेवनातूनच पक्की झालेली असते. आपल्या ठिकाणी असणारी कामाची स्मृती ही जशी इंद्रियांनी कामाचं सेवन केल्यामुळं बळकट झालेली आहे, जर सेवनच घडलं नाही तर स्मृतीच राहणार नाही. अथवा सेवन घडलं आणि त्या गोष्टीला कैक वर्ष होऊन गेली, आता आठवण देखील नाही की त्यावेळेला कामाचं सेवन कसं केलेलं होतं, आता स्मृती कुचट होत जाते. म्हणून नियमनाचं महत्व जास्त. तस्मात्वम इंद्रियाणि आदौ नियम्य, अशा करता की इंद्रियांमधून देखील प्रथम त्यांचा खारा दूर करणं हे पहिलं कर्तव्य राहतं. इंद्रियाणि पराणि आहुः, इंद्रिय इंद्रियांच्या ठिकाणी असणारा काम जर हुसकावून लावला तर ती फार मोठी गोष्ट आहे. इंद्रियेभ्य परम मनः, आणि मनाच्या ठिकाणी असणारा काम क्रमाने घालवता येणं शक्य आहे. त्याच्याकरता इंद्रियांच्या ठिकाणी कायम नियमन मात्र आवश्यक आहे. जर तसं नियमन कायम काम अजिबातच सेवन करू नका असं शास्त्रांचं मात्र म्हणणं नाही. जो न्याय आहे धर्मी आहे तो काम अडवा येत नाही, तो काम अडथळा ठरत नाही. मला अजून भूक लागते चांगलं जेवावंसं वाटतं याला काम म्हणत नाही. ज्या इंद्रियांच्या स्वभावता प्रेरणा आहेत आणि सर्व इंद्रियांच्या त्यांचं शमन एका गृहस्थाश्रमामध्ये स्वाभाविक घडत असतं आणि तेवढा काम हा अडथळा नसतो. त्याच्यापेक्षा असणारा अतिरिक्त काम आहे त्याच्याविषयी भगवंत म्हणताय. तो काम मात्र इंद्रियांमधून घालून देणं आवश्यक आहे. तो जर इंद्रियांमधून घालून दिला तर मग कालांतराने तो मनातून घालवता येणं शक्य आहे. आणि जर मनातून घालून देता आला तर इंद्रियांमधून जो घालून दिला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट होईल. मनसस्तु पराबुद्धीही. आणि जर बुद्धीच्या ठिकाणी असणारा काम जर घालून देता आला तर मग बालेकिल्ला जिंकल्यासारखा आहे. आता एकदम सोपं, बाहेरचा किल्ला तर जिंकला पण बालेकिल्ला जिंकण्यासारखा आहे. मनसस्तु पराबुद्धीही यो बुद्धेः परतस्तु सः. अशा रीतीने बुद्धीतला जर काम गेला तर निष्काम अशा बुद्धीला आत्म्याची ओळख होते. त्याचा अर्थ लक्षात येतं की मीच आत्मरूप आहे. एवं बुद्धेः परम बुद्ध्वा, अशा रीतीने बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याची ओळख करून घेऊन, एवं बुद्धेः परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे तो परमात्माच मी असं ओळखून त्याचं वर्णन कसं केलंय उपनिषदांमध्ये, नांतक प्रज्ञम न बहिप्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम. तो आत जाणला जात नाही, तो बाहेर जाणला जात नाही, तो अंतःप्रज्ञ नाही, तो बहिप्रज्ञ नाही. त्याला आत आणि बाहेर असं उभयता काही नसल्यामुळं तो आत आणि बाहेर वेगळेपणाने जाणता येण्यासारखा नाही. न भयता प्रज्ञम, त्याला तसा तशा रीतीने जाणता येत नाही. त्याच्याशी एकरूप होणं हाच त्याला उपाय आहे. तुका म्हणे जीवी शिव हाच तेथींचा अनुभव. अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम अलक्षणम प्रपंचोपशमम. त्याला जाणला असताना प्रपंचाचा उपशम होतो. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स्व आत्मा स्व विज्ञेया. तो शांत स्वरूप आहे, तो अत्यंत पवित्र आहे, शिवस्वरूप आहे, तो अद्वैत आहे, सर्व ठिकाणी तोच भरून राहिलेला आहे. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडचा आहे तो चौथा पुरुष म्हणून ओळखला जातो. तो तुरी आहे. स आत्मा स विज्ञेय तो आत्मा आहे. जर बुद्धीतून काम हटवला गेला तर प्रथम इंद्रियांमधून, मग मनामधून, मग बुद्धीमधून अशा क्रमाने काम विजय करत मग त्याला जाणता येऊ शकतं. अशा प्रकारे बुद्धीच्या पलीकडे असणारा जो आत्मा त्याला जाणून संस्तभ्य आत्मानम आत्मना, आपल्याच ठिकाणी आत्म्याची प्रतिष्ठा आपण सातत्याने करत राहू, तोच मी आहे सोहम अशा भावानी आत्म्याची कायम प्रतिष्ठा आपल्या ठिकाणी करत राहून, जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. कामरूप अशा या शत्रूला अशा रीतीने ठार करता येतं, त्याला निरस्त करता येतं, त्याला नाहीच करता येतं. भगवंतांनी एका बाजूनी इंद्रियांपासून बुद्धीपर्यंत काम विजय साधत साधत बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला जाणावं असं सांगितलं, आणि दुसऱ्या बाजूनी विवेकाने आपण देह मन बुद्धीपासून अत्यंत अलिप्त असे परमात्मा आधीचेच आहोत अशा प्रकारे बोध करून घेऊन हा काम विजय सोपा करावा असं सांगितलं. या दुहेरी मार्गाने जायला लागतं. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर घालवण्यासाठी पंचवार्षिक योजना, या 5 वर्षामध्ये काम घालवण्याचा प्रयत्न करू, आणि मग गेला असं वाटायला लागल्यावर मग क्रोध घालवण्याचा प्रयत्न करू, मग मोह घालवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा पुन्हा काम हजर, पुन्हा क्रोध हजर. असं करून चालणार नाही. एकाच वेळेला एकाच जीवनामध्ये एकाच दिवशी दुहेरी मार्गाने प्रयत्न करायचे. रोज सकाळी नियमित ध्यानाला बसायचं आणि आपण आत्मा आहोत हे समजून घ्यायचं. प्रातस्मरा रुधिर संस्फुरदात्म तत्व सचित सुखम परमहंस गति तुरीय यत्न जागर सुषुप्ति मवैति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संघा। रोज सकाळी जाणून घ्यायचं की मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी विचार नाही, विचारांचा द्रष्टा, अमन अवस्थेचा द्रष्टा, साक्षी असा जो होऊ शकतो त्या साक्षीला आपल्यापाशीच असणारं आत्मचैतन्य स्पष्टत्वाने प्रतीत होतं। जर विचार नाहीसे झाले तर आत्मचैतन्यालाच तो जाऊन मिळतो। अशा रीतीने एकाच जीवनामध्ये सुरुवातीला, जीवनाच्या सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला आपण आत्मा आहोत, आपणच परमात्मा आहोत अशी साक्षात अनुभूती घ्यावी आणि दिवसाच्या सर्व व्यवहारामध्ये इंद्रियांमधून, मनामधून, बुद्धीमधून कामाला हकलण्याचा प्रयत्न करावा। कर्तव्य कर्म करत असतानाच ती सोडून नव्हे, त्याच्याकरता तुम्हाला तुमचा संसार सोडता येणार नाही। तुम्हाला नोकरी सोडून हा एक स्वतंत्र उद्योग स्थापायची गरज नाही। संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय अशाच प्रकारे तुम्हाला चालायला लागेल। अशा प्रकारे चालून हा आत्मबोध प्राप्त करून घेता येतो। हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही। जर किरणच नसतील तर मृगजळ कुठून असेल? तैसे राग द्वेष जरी निमाले या दुहेरी प्रयत्नातून, जर राग द्वेष निघून गेले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले, तर मग ब्रह्मावर, ब्रह्मभावनेवर खरा अधिकार येतात। मग तो भोगी सुख आपुले आपणची, ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहोनी नुकी कवणे काळी। ही गुरु शिष्यांची गोष्ट आहे, फार महत्वाची अशी गोष्ट आहे। या ठिकाणी स्थिर राहून नुकी कवणे काळी, कोणत्याच काळी उठू नकोस, स्थिर राहा म्हणजे काय करा हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। या ठिकाणी स्थिर राहा म्हणजे कधी